स्तोत्र संहिता अध्याय 64। हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या घराण्याकडे कान दे, माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव। वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव। त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे, त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे। याकरता ते गुप्त जागेतून जे कोणी निरापराध आहेत त्यांच्यावर मारा करतात, अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत। ते आपल्याला वाईट योजनेत उत्तेजन देतात, ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्ला मसलत करतात। ते म्हणतात आपल्याला कोण पाहिल, ते पापी योजना शोधून काढतात। ते म्हणतात आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे। मनुष्याचे अंतकरण आणि अतिरिक्त विचार खोल आहेत, परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील, अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील। त्यांची जीभ त्यांच्या विरुद्ध होऊन ते अडखळविले जातील। जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील, सर्व लोक भीतील आणि देवाची कृते जाहीर करतील। ते सुज्ञतेने त्यांनी जे काही केले त्याविषयी विचार करतील, परमेश्वरच्या ठाई नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील, सर्व सर्व मार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील।